नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजेश कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. 19 डिसेंबर 2025 वन हक्क कायद्या प्रमाण जमनीच्यो सनदी दिवपाची प्रक्रिया पुराय जातली अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंयांत आतां मेरेन सुमार 10,500 अशे अर्ज प्रलंबीत आसात. हातूंतले सुमार 2,000 अर्ज निकालात काडल्यात, जाल्यार उरिल्ले सुमार 8,000 अर्ज 19 डिसेंबर मेरेन निकालात काडटले अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. हे विशीं मुखेलमंत्री सावंत हांणी परवरी मंत्रालयांत मुखेल सचीव, महसूल खातें, रान खातें तशेंच हेर संबंधीत खात्या कडेन बसका घेतली. ते उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार मुख्यमंत्र्यान ही माहिती दिल्या.
आताच्या घडीक आम्ही हाजो एक शेड्यूल ठरयला आणि ठरयला की 19 डिसेंबर 2025 पर्यंत आम्ही कंप्लिटली 10,000 केसी सगळे डिस्पोज जातले. आणि आता जो शेड्यूल ठरयला हा पुरा एक टाइम टेबल ठरयला, पब्लिकाक कळपा खातीर म्हणून मुद्दा म्हणून ज्यांचे ज्यांचे फॉरेस्ट राईट क्लेम असा त्यांच्यानी लक्षात घेऊचे की फाल्या मिटींग आमची कलेक्टर नॉर्थ आणि कलेक्टर साऊथ ही मिटींग होल्ड करता. आणि ही मिटींग जी असा पहिली पंचायत सेक्रेटरी, बीडीओ, डेप्युटी कलेक्टर आणि जॉईंट मामलेदार हांची मिटींग त्यांच्या ऑफिसात घेतली फाल्या. ताज्या पहिली 14 जुनाक या प्रत्येक तालुक्यात त्यांचे प्रोग्राम असतो. एक म्हणजे काणकोणा, केपे, सांगे, फोंडा, धारबांदोडा आणि सत्तरी.
गोंया सारख्या पर्यटन राज्यात एप बेस्ड टॅक्सी चालीक लावप ही काळाची गरज अशें सरकाराचे म्हणणे आसा. जर गोंयात टॅक्सी एप सुरू जायत जाल्यार आमच्या व्यवसायाचेर हावळ येतली अशें टॅक्सी व्यवसायिकांचे म्हणणे. टॅक्सी एग्रिगेटर एपाचो मसुदो सरकारान आमकां विश्वासात घेनासतना केला अशें टॅक्सी व्यवसायिक म्हणटात. हे विशीं 20 जुना उपरांत फुडें कितें कारवाय करप ते विशीं थारतले अशी माहिती ऑल गोवा प्रायव्हेट टॅक्सी ऑपरेटर्स असोसिएशनाचे अध्यक्ष चेतन कामत हांणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबराकारा कडेन उलयतना दिली. जाल्यार सरकार टॅक्सी व्यवसाया कडेन उलोवन हो प्रस्न सुटावो करतले अशें सरकाराचें म्हणणें आसा. इतले मजगती गोंयांत येवपी पर्यटकांनी गोंया सारक्या पर्यटन राज्यांत टॅक्सी एप आसप गरजेचें अशी प्रतिक्रिया दिली. मडगांवच्या गोमंत विद्या निकेतन संस्थेन घडोवन हाडिल्ली 3 दिसांचो पंचमवेद नाट्य महोत्सव शुक्रार 6 जून ते 8 जून मेरेन जावपी ह्या महोत्सवात 3 मराठी नाटकां सादर करतले अशी माहिती विद्या निकेतनाचे अध्यक्ष सलील कारे हांणी दिली. ह्या महोत्सवात 6 जुनाक रुद्रेश्वर पणजी ह्या संस्थेचे पालशेतची विहीर हे नाटक, 7 जुनाक राखाडी स्टुडिओ पुणे आनी कलासाद पुणे हांचे उच्छाद हे नाटक, तर 8 जुनाक राखाडी स्टुडिओ पुणे हांचे लव्ह इज हार्मफूल हे नाटक सादर करतले. ही सगळी नाटकां सांजवेळा 7 वरांचेर जातली आनी प्रवेश फुकट आसतलो अशी माहिती पत्रकार परिशदेत कार्य हांणी दिली. उपचार मुळाव्यो सुविधा उभारून टीबी मुक्त गोंय करपाक सरकार बांदील आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. टीबी मुक्त भारत अभियाना खाला पंचायत पांवड्यार दुयेंतीची तपासणी जातली. तपासणी खातीर एक्स रे मशीन खरेदी करपाक मुख्यमंत्र्यांनी बसकेंत मान्यताय दिल्या. भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांचे सयत हेर अधिकारी बसकेक हजर आशिल्ले. गोंय टीबी मुक्त करपा खातीर जागृताये सयत खासा कार्यावळी जातल्यो. टीबीच्या दुयेंतीक योग्य तो आहार दिवपा सयत तांचेर उपचार जातले अशें मुखेलमंत्र्यांनी स्पश्ट केलां. सैमाचो आदर करपाच्या परंपरेत रुजिल्लो भारत फाटल्या 11 वर्सांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला हवामान कृतीक संवसारीक फुडारी म्हणून उदेला. निष्क्रीय भुमिकेंतल्यान सक्रीय भुमिकेंत वचून भारतान हवामान न्यायाचो पुरस्कार करून जिवा चळवळ म्हळ्यार पर्यावरणा खातीर जिवीत शैली सुरू करून आनी पंचामृत धोरणा अंतर्गत महत्वाकांक्षी ध्येया थारावन संवसारीक हवामान चर्चासत्राचें फुडारपण केलां. अक्षय उर्जा हो एक मध्यवर्ती आधारस्तंभ. 2014 वर्सा सावन सौर उर्जेची वाढ 25 पटींनी जाल्या आनी पवन उर्जा 2 पटीन वाडल्या. अणुशक्ती 84% वाढ जाल्या. आंतरराष्ट्रीय सौर युती, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन आनी प्रधानमंत्री सूर्य घर येवजण ह्या सारख्या उपक्रमांचो हेत जिवाश्म इंधनाचेर आधारून रावप, उणें करप आनी गांवगिऱ्या समाजाक सशक्त करप हो हेत आसा. नमामी गंगे, स्वच्छ भारत मिशन, गोबरधन, उजो पालोवपी दळ, सेवा आधुनिकीकरण, एनडीआरएफ बटालियन स्थापन, केदारनाथ आणि हेमकुंड साहिब रोपे, एक पेड माके ना मोहीम यासारखे प्रकल्प समाजाच्या सहभागाचे प्रतिबिंब असतात. कामगार आणि रोजगार खात्याच्या कामगार कल्याण केंद्रावरवी राज्यातल्या वेगवेगळ्या केंद्रांनी आयोजित करपाच्या भरतकाम, सुईकाम, कटिंग आणि टेलरिंग या 10 महिन्याच्या अभ्यासक्रमा खातीर अर्ज मागयल्यात. अभ्यासक्रम 1 जुलै 2025 सावन सुरू जातलो. प्रशिक्षणाचो फायद्याचो लाभ घेवपाक सोदपी उद्देगीक कामगारांच्या भुरग्यांक आनी अवलंबितांक लागींच्या कामगार कल्याण केंद्रांनी अर्ज करचे. आणि चढ माहिती खातीर आयुक्त कामगार आणि रोजगार कार्यालय, कामत टॉवर, 7वा माळो, पाटो प्लाझा पणजे हांगा संपर्क साधचो. पणजे वेचायेन नोंद केल्या प्रमाण कमाल तापमान 32 डिग्री सेल्सियस तर किमान 25.4 डिग्री सेल्सियस आनी हवेतली आर्द्रता 98% नोंद जाल्या. गोंया चडशे सुवातींनी पावस पडटलो आनी वारें वराक 45 ते 55 किलोमिटर वेगान व्हांवतले तर हो वेग 65 किलोमिटर इतलो वाडूं येता असो अदमास हवामान खात्यान दिला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो सांजेच्या 7:20 वरांचेर. नमस्कार.